वा तुम्ही काय म्हणालात?
बेवळा पिऊ नटाईट होऊन झोपला होता सुस, बघा याच्या कणग्याला खालून लागली घुस.
असं मला म्हणताय, पण ह्या बुवानी काय प्रकार केलाय बघा.
गांजा पिऊ न नको देखाऊन, गांजा पिऊ न नको देखाऊन, खाली सोडतोय नको तो वास, खाली सोडतोय नको तो वास.
नाक
धरून या पब्लिक याला आदमी असा गाईन याची खरोखर वाट लावून जाईन. यांनाच्या पोऱ्यांनी जर तमाशा केला तर याला गणपत पाठला वाणी नाचायला बिन.
आता ग भैया
माझ्या जवळ पैज लावू नको बुवा, या सामन्यात तुला कच्चा रे खाईन. अरे तू शेवटी हरणार आहे सबुआ, सावधान तुला भांडी घासायला बिन. ऐका, दुसऱ्याला बोलतो स्वतःच पितो. इंग्लिश देशी घरी हलतो, बुवा पितो तशाला एवढा एवढा एवढा, चाकण्याला खातोय चिवडा, नाव लोकांनीच ठेवलंय देवडा. चाकण्याला खातोय हा चिवडा, नाव लोकांनीच ठेवलंय देवडा. देवडा याला भरपूर चढतात नशा, पुरी बदलून जाते भाषा, हा स्टेज वर करतो तमाशा, विचार घेतोच कधी पासून. झगडा 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 आहे मी तगडा तगडा तगडा. इंग्लिश देशी घरी हलेतो, तू वकी तू कशाला एवढा एवढा.